ಕವಿಗುಂ ಹವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಶೃಣ್ವನ್ನೋ ದಿವಿಸ್ವೇದಸಾದನಂ ಪ್ರಣೋ ದೇವೀ ಸರಸ್ವತೀ ವಾಜೇವಿರ್ವಾಜಿನೀವತೇ ಧೀನಾಮವಿದ್ರಯವತು ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ರುದ್ರಾಯ ಓಂ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯವಭೂತೋ ದೈಷವೇ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಧನ್ವನೆ ಬಾಹುಭ್ಯಾಮುತತೇ ನಮಃ ಯಾತ ಇಷು ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಭವೋವದೇ ಧನುಃ ಶಿವಾಶರವ್ಯಾಯಾದವದಯಾನೋ ರುದ್ರಮೃಳಯಾ ಯಾತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ಧನುರಘೋರಾ ಪಾಪಕಾಶಿನೀ ತಯಾನಸ್ತನು ವಾಶಂದಮಯಾ ಗಿರಿಶಂದಾ ವಿಶಾಗಸಿ ಯಾಮಿಶಂ ಗಿರಿಶಂದಹಸ್ತೇ ವಿವರ್ಷ್ಯಸ್ತವೇ ಶಿವಾಂ ಗಿರಿತ್ರತಾಂ ಗುರುಮಾಹಿ ಹುಂಷೀಂ ಪುರುಷಂ ಜಗತ್ ಶಿವೇ ನವಸಸಾದ್ವಾ ಗಿರಿಶಾಧ್ಯಾವಧಾಮಸಿ ಯತಾನಸ್ಸರ್ವಮಿಜ್ಜಗಯಕ್ಷ್ಮಗುಂ ಸುಮನಾ ಅಸತ್ ಅಧ್ಯವೋ ದದತಿ ಭಕ್ತಾ ಪ್ರಥಮೋ ದೈವ್ಯೋಭಿಷಗ ಅಗೀಹ್ಯಶ್ಚ ಸರ್ವಾನ್ ಜಂಬಯನ್ ಸರ್ವಾಶ್ಚ ಯಾದುದಾನ್ಯಃ ಅಸೌ ಯಸ್ತಾಮ್ರೋ ಅರುಣ ಉದಭವ್ರಃ ಸುಮಂಗಲಃ ಯೇ ಚೇಮಾಗುಂ ರುದ್ರ ಅಭಿತೋ ದಿಕ್ಷಶ್ರುತ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಶಾಗುಂ ಹೇಳ ಹೇಮಹೇ ಅಸವ್ಯೋ ಸರ್ಪದಿ ನೀಲಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತ ಉದೈನಂ ಗೋಪ ಅದೃಶನ್ನದೃಶನ್ನುದಹಾರ್ಯ ಉದೈನಂ ವಿಶ್ವಾಭೂತಾನಿ ಸದೃಷ್ಟೋ ಮೃಡಯಾದಿನಃ ನಮೋಹಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಮೀಡುಷೇ ಅತೋ ಯೇಹಸ್ಯ ಸತ್ವಾನೋಹಂ ದೇಭ್ಯೋ ಕರನ್ ನಮಃ ಪ್ರಮುಂಜದನ್ವನಸ್ತಮುಪಯೋರಾತ್ಮಿಯೋರ್ಜಾ ಯಾಶ್ಚ ದೇಹಸ್ತ ಇಷವಃ ಪರಾಧಾ ಭಗವೋ ವಪ ಅವದತ್ಯತನುಸ್ವಗುಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಸತೇಷು ದೇ ನಿಷೇರ್ಯ ಸಲ್ಯಾನಾಂ ಮುಖಾ ಶಿವೋ ನಃ ಸುಮನಾಭವ ವಿಧ್ಯಂ ದನುಕ್ರಪರ್ದಿನೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾಹುಂ ಭುತ ಅನೇಸನ್ನಸ್ಯೇಷವ ಆಬುರಸ್ಯ ನಿಷಂಗತಿಃ ಯಾದೇ ಹೇ ದಿರ್ಮೇನುಷ್ಟಮಹಸ್ತೆ ಬಭೂವತೇ ತನುಃ ತಯಾಸ್ಮಾನ್ ವಿಶ್ವದಸ್ವಮಯಕ್ಷ್ಮಯಾ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಹಸ್ವಾಯುನಾಯಾನಾತಥಾಯ ದೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮುದೇ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ತನ್ವನೆ ಪರಿದೇದನ್ವನೋ ಹೇದಿರಸ್ಮಾನ್ ವೃಣತ್ತು ವಿಶ್ವತಃ ಅತೋ ಯಗಿಷುದಿಷ್ಟವಾರೆ ಅಸ್ಮನ್ನಿದೇಹಿತಂ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂಧಕಾಯ ತ್ರಿಕಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ ನಮೋ ಹಿರಣ್ಯಬಾಹವೇ ಸೇನಾನ್ಯೇ ದಿಶಾ ಪಂಚ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯ ಪಶೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಸಸ್ಪಿಂಚರಾಯ ತ್ವಿಷೀಮತೇ ಪತೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಬಬ್ಲುಷಾಯ ವಿವ್ಯಾದಿನೇ ನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಹರಿಕೇಶಾಯೋಪವೀತಿನೇ ಪುಷ್ಟಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಭವಸ್ಯ ಹೇತ್ಯೈ ಜಗತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ರುದ್ರಾಯ ತಥಾ ವಿನೇ ಶ್ವೇತಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಸೂತಾಯ ಹಂತ್ಯಾಯ ವನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ರೋಹಿತಾಯಸ್ತ ಪತಯೇ ವೃಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಮಂದಿನೇ ವಾಣಿಜಾಯ ಕಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಭುವಂತಯೇ ವಾರಿವಸ್ಕೃತಾಯೌಷಧೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಉಚ್ಚೈರ್ಘೋಷಾಯಾಂ ಗ್ರಂಥಯತೇ ಪತ್ರೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಕೃಷ್ಣವೀಧಾಯ ದಾವದೇ ಸತ್ವನಾಂ ಪತಯೇ ನಮಃ ನಮಃ ಸಹಮಾನಾಯ ನಿವ್ಯಾದಿನ ಆವ್ಯಾದಿನೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಕಕುಭಾಯ ನಿಷಂಗಿನೇ ಸೇನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ನಿಷಂಗಿನ ಇಷುಧಿಮತೇ ತಸ್ಕರಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವಂಚತೆ ಪರಿವಂಚತೆ ಸ್ಥಾಯೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ನಿಷೇರವೇ ಪರಿಚರಾಯಾರಣ್ಯಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಶೃಗಾವಿಭ್ಯೋ ಜಿಗಾಗುಂಸಭ್ಯೋ ಮುಷ್ಣತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಸಿಮಭ್ಯೋ ನಕ್ತಂಜರಭ್ಯ ಪ್ರವೃಂದಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಉಷ್ಣೀಷಿಣೇ ಗಿರಿಚರಾಯ ಕುಲುಂಜಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಇಷುಮಭ್ಯೋ ಧನ್ವಾದಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಆದನ್ವಾನೇಭ್ಯ ಪ್ರತಿದಧಾನೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಆಯಶ್ಚಭ್ಯೋ ವೃಷದಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋಶ್ಚಭ್ಯೋ ವಿದ್ಯದ್ಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಆಸೀನೇಭ್ಯಶ್ಚಯಾನೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಸ್ವಹದ್ಯೋ ಜಾಗ್ರದ್ಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಶಿಷ್ಟಭ್ಯೋ ದಾವದ್ಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಸಭಾಭ್ಯಃ ಸಭಾಪತಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಅಶ್ವೇಭ್ಯೋ ಅಶ್ವಪತಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮಃ ನಮ ಆವ್ಯಾದಿನೀಭ್ಯೋ ವಿವೃಂಜೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಉಘ್ರಣಾಭ್ಯಸ್ತ್ರಗುಂಹದೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಗೃತ್ಸೇಭ್ಯೋ ಗೃತ್ಸಪದಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ವ್ರಾತೇಭ್ಯೋ ವ್ರಾತಪದಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಗಣೇಭ್ಯೋ ಗಣಪತಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ವಿರೂಪೇಭ್ಯೋ ವಿಶ್ವರೂಪೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಮಹಭ್ಯಃ ಕ್ಷುಲ್ಲಕೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಹೃದಿಭ್ಯೋ ಹೃದೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ರಥೇಭ್ಯೋ ರಥಪದಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಸೇನಾಭ್ಯಃ ಸೇನಾನಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಶತ್ರುಭ್ಯಃ ಸಂಗ್ರಹೀತೃಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ರಕ್ಷಭ್ಯೋ ರಥಕಾರೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಕುಲಾರೇಭ್ಯಃ ಕರ್ಮಾರೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಪುಂಜಿಷ್ಟೇಭ್ಯೋ ನಿಷಾದೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಇಷುಭ್ಯೋ ಧನ್ವಗೃಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಮೃಗಯುಭ್ಯಶ್ವನಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಸ್ವಭ್ಯಶ್ವಪರಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮಃ ನಮೋ ಭವಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮ ಸರ್ವಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮೋ ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಚ ಶಿತಿಕಂಠಾಯ ಚ ನಮ ಕಪರ್ತಿನೇ ಸವ್ಯುಕ್ತಕೇಶಾಯ ಚ ನಮ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಚ ಶತಧನ್ವನೇ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಯ ಚ ಶಿಬಿವಿಷ್ಠಾಯ ಚ ನಮೋ ಮೀನುಷ್ಟಮಾಯ ಶೇಷುಮಧೇ ಚ ನಮೋ ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहदेश वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाधिराय च नमः शीघ्र्याय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय सावस्वन्याय च नमः श्रोतस्याय च दीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्पाय च नमो जगन्याय च बुद्धियाय च नमः सोऽप्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च कल्याय च नमः श्लोक्याय सावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेनाय शाशुरथाय च नमः शूराय च भविन्दसे च नमो वर्मिणे च वरूदिने च नमो भिल्मिणे च कवचिने च नमः सुधाय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुप्याय चाघनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो धूधाय च प्रहिताय च नमो निषङ्गिने शेषुधिमते च नमस्तीक्ष्णेशवेशायुधिने च नमः स्वायुधाय सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः कात्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैषन्दाय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्ष्याय च वर्ष्याय च नमो मेघ्याय च विद्युद्याय च नमः ईद्र्याय चाधप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुभाय च हर 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 ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्द्रे सहनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्त्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोद्धरणाय च नमः आधार्याय चालाद्याय च नमः षष्ट्याय च पेण्याय च नमः शिहत्याय च प्रवाक्याय च नमः हिरण्याय च प्रभत्याय च नमः हिगुंशिलाय च क्षयनाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्याय च नमः पाहुंसव्याय च रजस्याय च नमः शुष्याय च हरित्याय च नमो लोभ्याय चोलभ्याय च नमः ऊर्म्याय च शूर्म्याय च नमः वर्णाय च वर्णसद्याय च नमो बभुरमानाय चाभिघ्नदे च नमः आकिनदे च प्रक्किनदे च नमो वक्किरिहेभ्यो देवानाहुं हृदयेभ्यो नमो विच्छीनकेभ्यो नमो विषिन्वत्केभ्यो नमः निर्हृदेभ्यो नमः आमीवत्केभ्यः द्रापे अन्धसस्पदे दरिद्रन्नीललोहिता येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभिर्मा रोमो येषाम् किञ्च नाममत् या ते रुद्र शिवा धनो शिवा विश्वाह वेषजी शिवा रुद्रस्य वेषजी दया नो मृडजीवसे इमाहम् रुद्राय तवशेकपर्तिने क्षयद्वीराय प्रवरामहे मतिम् यथा नः समसद्विपते चतुष्पते विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननाधुरम् मृडा नो रुद्रोदनो मयस्कृति क्षयद्वीराय नमसा विदेमते यच्चन्द्रयोश्च मनुरायजे पिता तदस्याम तव रुद्रप्रणीतो मानो महान्तमुतमानो अर्भरम् मानवुक्षन्दमुतमानवुक्षितम् मानो वरी पितरम् मोदमादरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोकेतन ये मान आयुषि मानो कोशु मानो अश्वेषु रीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वदीर्हविष्मन्तो नमसा विदेमते आरार्ते गोक्न उत पूरुषज्ञे शयद्वीराय सुम्नमस्मेते हस्तो रक्षासनो अदितदेव ब्रूह्यदाचनः शर्म यच्छत्पिहर्हाः श्रुतिश्रुतम् गर्तसदम् युवानम् बृहन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृढाचरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निव बन्धुसेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्विणक्तु परित्वेदस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवद्यस्तनुष्वमीडुस्तोकायतनयाय मृडया मीडुष्टमशिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधन्निधाय कृत्तिम् वसान आचर पिनादम् पिब्रदागहे विहित विलोहित नमस्ते हस्तु भगवः यास्ते सरस्वहुम् हेतयोन्यमस्मन्निव बन्धुताः सहस्रानि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृते सहस्रानि सहस्रशो ये रुद्रादिभूम्या तेषागुम् सहस्रयोजने वदन्वानि तन्मये अस्मिन्महत्यन्द्रवेन्दरिक्षे भव अधि नीलग्रीवाशितिकण्ठा सर्वादहक्षमाचरा नीलग्रीवाशितिकण्ठादिवहुम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिकाशक्कपर्तिनः ये अन्येषु विविद्यन्ति पात्रेषु विपतो जनान् ये पदाम्बधिरक्षय ऐलभृदा यव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति शिखावन्दो निषङ्गिनः य एदावन्दश्च भूयागुंसश्च दिशो रुद्राविशस्तिरे तेषागुंसहस्रयोजने वदन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येन्दरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिदीर्दशो दीर्दशोर्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु देयम् ग्रीष्मो यश्च नो देष्टितम् भोजम् वेदरामि त्र्यम्बकम् यजामहे सुबन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनार्धृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नव्यो अप्सुय ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो हस्तो एते सहस्रमयुधम् पाशा मृत्योर्मर्द्याय हन्तवे तान्यज्ञश्च मायया सर्वानवयामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। रुद्रोमा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि तमस्तु यस्तु सुसृतन् वायो विश्वस्य श्रयदिवेशदस्य यश्वा महेशो मनसाय रुद्रम् नमो विर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्ववेश यो यगुम् शिवाभिमर्शनः ओ च मे प्रियम् च मेनु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रम् च मे श्रेयश्च मे वश्यश्च मे यशश्च मे वहश्च मे द्रविणम् च मे यन्दा च मे धर्धा च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वम् च मे महश्च मे संविच्च मे ज्ञातम् च मे श्रोश्च मे प्रसोश्च मे क्षीरम् च मे लयश्च मरुदम् च मे मृदम् च मे यक्ष्मम् च मे नामयश्च मे जीवादुश्च मे दीर्घायुत्वम् च मे न मित्रम् च मे भयम् च मे सुखम् च मे शयनम् च मे शूषा च मे सुदिनम् च मे ओ यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिघातु भेषजम् सन्नो अस्तु द्विपते सन् चतुष्पते ओ शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिम् विश्वतो भृत्वा अध्यधिष्ठस्तशाङ्गुलम् पुरुष एवेदगुम् सर्वम् यद्भूतम् यश्च भव्यम् उदामृतत्वशेषानः यदन्येनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायाघुश्च पूरुषः पादोऽस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि त्रिपादूर्ध्व उभै पुरुषः पादोऽस्येहा भवात् पुनः ततो विश्वम् व्यक्रामत् साधनानशने अभि तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अध्यरित्रत पश्चाद्भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषाः देवा यज्ञमदन्वत वसन्दोहस्यासीदार्ज्यम् ग्रीष्म इत्मः शरद्रविः सप्तास्यासन् परितयः त्रिसप्तः समिदः कृताः देवा यद्यज्ञम् दन्वानाः अबध्नन् पुरुषम् पशुम् तम् यज्ञम् परिविशि प्रोक्षन् पुरुषम् जातमत्कृतः तेन देवा अयजन्त साध्यारुषयश्च ये तस्माद्यज्ञाः सर्वहुतः संमृतम् वृषधाज्यम् पशुगुश्चाशुश्चग्रेवायव्याने आरण्यान् ग्राम्याश्च ये तस्मात् यज्ञात् सर्वभूतः ऋषः सामानि जज्ञिरे सन्धागृंसि जज्ञिरे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादस्वा अजायन्त ये केचो भयाततः गावोह जग्निरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषम् व्यददुः कथिता व्यकल्पयन् मुहम् किमस्य कौ बाहो का ऊरोपाधा उच्चयते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् भागोराजन्यकृतः ऊरो ततश्च यद्वैश्यः पद्यागुम् शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः सक्षो सूर्यो अजायत मुखा इन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्यासीदन्तरिक्षम् श्रेष्णौर्यौर्समवर्तत पद्याङ्गोमिर्तिश्रोत्रात् तथा लोकागुम्रकल्पयन् वेदाहमेधम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वाभिवदन्यदास्ये दादापुरस्ताद्यमुजाजहार शक्रप्रविद्वान् प्रदिशश्च दस्रः तमेवम् विद्वान् अमृत इह भवति नान्यः पन्ता अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाहम् महिमानः ससन्दे यत्र पूर्वे साद्या सन्ति देवाः अद्य सम्भूतः पृथिव्यैरसाश्च विश्वकर्मणः समवर्ततारे तस्य त्वष्टाविदधद्रूपमेदे तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेधम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसः परस्तात् तमेवम् विद्वानमृत इह भवते नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिः शरदि गर्भे अन्धः अजायमानो बहुधा विजायते तस्य तीरा परिजानन्ति योनिम् मरीचीनाम् वदमिच्छन्ति वेदसः यो देवेभ्य आदपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचम् ब्राह्मम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वसे रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ यातम् इष्टम् मनिषाणाम् अमम् मनिषाणाम् सर्वम् मनिषाणाम् तच्चैयोरावृणीमहे धातुम् यज्ञाय धातुम् यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिहातु भेषजम् शन्नो हस्तु द्विपते शन् चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति ಪರಿಪಾಲಯಂತಾ ನ್ಯಾಯೇನ ಮಾರ್ಗೇನ ಮಹಿಮಹಿಷಾಃ ಓ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯಃ ಶುಭಮಸ್ತು ನಿತ್ಯಂ ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು